सत्ताधीश म्हणजे नक्की कोण, ज्याची समाजावरती, समाजातल्या मोठ्या घटकांवरती सत्ता आहे, ज्याची लोक ऐकतात, ज्याच्या मनात जे काही आहे तो ते करू शकतो, म्हणजे कदाचित सत्ताधीश. ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे आणि या संपत्तीला तो एक शस्त्र म्हणून वापरू शकतो, अशी व्यक्ती म्हणजे सत्ताधीश. गेल्या काही शतकांचा किंवा सहस्त्रकांचा विचार केला तर या जगामध्ये वेगवेगळे सत्ताधीश होऊन गेले. आधी वेगवेगळ्या राज्यातले राज्यकर्ते असतील, या राज्यकर्त्यांमध्ये होणारी युद्ध, त्याच्यातून निवडले जाणारे जगज्जेते असतील, आणि गेल्या काही शतकामध्ये, विशेषतः गेल्या 2 शतकामध्ये असणारे वेगवेगळ्या लोकशाही राज्यांचे सत्ताधीश असतील. मग ते पंतप्रधान असतील, मग ते राष्ट्रपती असतील. पण
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू.